रूप न रेख्या, काटे काटे देख्या, गुरमुखे अलाखो लखावण्या रहाओ, तू दयालु कृपालु प्रभु सोई, तू दू बेनु दूजा अवरु न कोई, गुरु परसादु करे नामु देवे, नामे नामे समावण्या, तू आपे सच्चा सिरजनहारा, भक्ति परे तेरे भंडारा, गुरमुखे नामु मिले मानु पीजे, सहजे समाधे लगावण्या, आन देनु गुण गावा प्रभ तेरे, तू दू सालाही प्रीतम मेरे, तू दू बेनु अवरु न कोई जाचा, गौर पार सादी तू पावण्या, अगा मुँ अगोचरु मेते नहीं पाई, अपनी कृपा करहे तू लहे मिलाई, पूरे गुर के सब दे त्याईये, सब दू सेवे सुखो पावण्या, रसना गुणवंती गुण गावे, नामु सलाहे सचे पावे, गुरमुखे सदा रह रंगे राती, मेले सचे सुबा पावण्या, मनमुख करम करे अहंकारी, जुए जनमु सब बाजी हारी, अंतरे लोभु महा गुबारा, फेरे फेरे आवणा जावण्या, आपे करता दे वड्याई, जेन को आपे लेख तो तोरे पाई, नानक नामु मिले पो पंजा नु गौर सबदी सोखु पावण्या, माज महला पंजवा कारू पहला, अंतरे अलाखो न जाई लखया, नामु रतनु ले गुजा रखया, अगमु अगोचरु सब ते ऊचा, गौर के सब दे लखावण्या, हो वारी जियो वारी काले मह नामु सुनावण्या, संत प्यारे सच्चे तारे, वड भागी दर्शन नु पावण्या रहाओ, साधक सिद्ध जिसे को फिरदे ब्रह्म में इंद्र त्याए ने हृदे, कोटे तेतीसा खोजहे ताको, गौर मेले हृदय गावण्या, आठ पहर तू दू जापे पवना धरती सेवक पायक चरना खानी बाणी सर्व निवासी सबना कै माने भावणिया साचा साहेबू गुरमुखी जापै पूरे गुर कै शब्द सिंहपै जेन पिया से त्रिपतासे सचे साचे अगावणिया ते सू कारे सहजा सोई सुहेला आनंद विनोद करे साध केला सो तनवंता सो वड साहा जो गोर चरणी मानू लावण्या पहलों दे तै रिज को समाहा पिछों दे तै जन तू उपाहा तू दू जीवा डू दाता अव रू न स्वामी लवे न कोई लावण्या जे सो तू तुठा सो तू दू त्याए साध जना का मंत रू कमाए आपे तरे सगले कोल तारे ते सो दरगह ठाक न पावण्या।